chinimandi.com पॉडकास्ट।
शेतांमधील वाळलेला पाला जाणाऱ्या शेतकऱ्यांकडून साखर कारखाने ऊस खरेदी करणार नाहीत। पाला जाळण्यापासून रोखण्यासाठीच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे। या योजनेच्या अंतर्गत शेतांमध्ये पीक अवशेष न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी यंत्रांवर अनुदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे। याशिवाय पाला जाळल्यास शेतकऱ्यांचा ऊस सट्टा देखील रद्द केला जाईल, अर्थात अशा शेतकऱ्यांकडून साखर कारखाने ऊस खरेदी करणार नाहीत। यासाठी ऊस विभाग आणि कृषी विभाग दोघेही काम करतील। शेतकऱ्यांना पंजीकरण करण्यासाठीही जागरूक केले जात आहे। गावामध्ये कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी जागरूकता कार्यक्रम केले जात आहेत। याचे सर्वात मोठे कारण आहे की शेतकऱ्यांनी शेतांमध्ये पाला जाळू नये आणि या यंत्रांपासून शेतांमध्येच वैरणीचा प्रश्न सोडवावा। यासाठी कृषी विभाग यंत्रांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदानही उपलब्ध करून देत आहे। शेतांमध्ये पीक अवशेष न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभागाने ही नवी योजना बनवली आहे। गेल्या एक महिन्यापासून कृषी विभाग शेतकऱ्यांना पाला न जाळण्याबाबत जागरूक करत आहे। यासाठी तहसील आणि ब्लॉक स्तरावर मेळावे आयोजित केले जात आहेत। तर विभागीय अधिकाऱ्यांना कडक निर्देश आहेत की जर कोणताही शेतकरी शेतांमध्ये पाला जाळत असेल तर त्याच्यावर दंडाची कारवाई केली जावी। पाला न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचीही योजना बनवली जात आहे। पिकाच्या अवशेषाला मातीमध्ये मिसळणे आणि खाद्यामध्ये रूपांतर करणारे यंत्र शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत आहेत। नोंदणीकृत शेतकरी कृषी यंत्र रोटावेटर, हॅपी सीडर पॅडी, स्ट्रॉ चॉपर, थ्रेडर, श्रब मास्टर, रिव्हर्सिबल, झिरो सीड कम फर्टिलायझर ड्रिल, सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टीम सारखी मशीन्स भारत सरकारकडून अधिग्रहित कंपनींकडून खरेदी करू शकतात। शेतकऱ्यांना या मशीन्सच्या खरेदीवर 50-80% अनुदान दिले जाईल। एक कृषी यंत्र खरेदी करणारे शेतकऱ्यांना 50% आणि 3 किंवा यापेक्षा अधिक कृषी यंत्र एकदम खरेदी करणारे शेतकऱ्यांना 80% अनुदान दिले जाईल। याशिवाय FPO अंतर्गत रजिस्टर्ड शेतकऱ्यांनाही 80% अनुदान दिले होते। जिल्हा कृषी अधिकारी डॉक्टर प्रमोद सिरोही यांनी सांगितले की शेतकऱ्यांना पाला जाळण्यापासून रोखण्यासाठी जागरूक केले जात आहे। प्रमोशन ऑफ ऍग्रिकल्चरल मेकनायझेशन फॉर इन सिटू मॅनेजमेंट ऑफ क्रॉप रेडिजिव योजनेअंतर्गत कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे। ऊस विभागाचे उपेंद्र सिंग यांनी सांगितले की शेतांमध्ये ऊसाच्या पाला जाळल्यास ऊसाचा सट्टा संपवला जाईल। यासाठी कारखान्यांना अशा शेतकऱ्यांची सूची पाठवली जाईल जे शेतांमध्ये ऊसाचा पाला जाळण्याचे काम करतील।